श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठराव्या अध्यायातील 54व्या श्लोकावरचं निरूपण सुरू आहे। हा अत्यंत भावपूर्ण, प्रभावपूर्ण आणि अध्यात्मानी परिपूर्ण असा श्लोक आहे। ब्रह्मभूता प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती। ब्रह्मभाव योग्यता प्राप्त झालेला माणूस तो आत्मप्रशस्ती पदावर आरूढ होतो, तो शोकही करत नाही आणि इच्छाही करत नाही। दुःख प्राप्त झालं म्हणजे शोक करत नाही आणि सुखाची इच्छासुद्धा करत नाही। सम सर्वेषु भूतेषु मद्भक्तिम लभते पराम। सर्व भूतांच्या ठिकाणी सारखा व्यवहार करणारा, समत्व प्राप्त झालेला तो पुरुष माझी सर्वश्रेष्ठ चौथी भक्ती प्राप्त करून घेतो। फार सुंदर ओवी माऊलींनी सांगितली, तैसा आत्मबोधी उद्यमो करिता होय जो श्रमो तोही जेथे समूह होऊन जाय। आत्मबोध प्राप्त व्हावा याकरिता जो उद्योग केला जातो, जी खटाटोप केली जाते, म्हणजे काय? ध्यान, धारणा, ज्ञान, कर्म, साधना, तपस्या, ह्या सर्व खटाटोपी आत्मबोधाची प्राप्ती व्हावी यासाठी केली जाते। तर म्हणतात की तैसा आत्मबोधी उद्यमू करिता होय जो श्रम, आणि हे करताना जो श्रम होतो तोही जेथे समूह होऊन जाय, त्या श्रमाचाही तिथे परिहार होऊन जातो, त्या श्रमाचीही तिथे शून्यता होऊन जाते। कारण तिथे हे सगळं काही उरतच नाही, ज्ञान उरत नाही, ध्यान उरत नाही, साधना उरत नाही, तपस्या उरत नाही, सर्व काही शून्यात विलीन होऊन जाते आणि मग आत्मबोध प्रशस्ती। हे ते दशेची ख्याती, हे अर्जुना, ही जी अशी उच्च अवस्था प्राप्त होते त्या उच्च अवस्थेस काय म्हणतात? आत्मबोध प्रशस्ती, ब्रह्मभूता प्रसन्न आत्मा, अशी ती आत्मबोध प्रशस्ती, अशी ती प्रशस्त अवस्था आत्मबोधयुक्त। ते भोगी तसे महामती योग्यू तोगा, तो महायोग्य, तो महापात्र आणि महाधिपती तो माणूस, ती व्यक्ती अशी उच्च स्थिती भोगत असते। आजच्या भागामध्ये 54व्या श्लोकाचं उरलेलं निरूपण आज आपण घेऊया। माहीत नाही आजही हा श्लोक पूर्ण होईल किंवा नाही, कारण फार फार गोड असं निरूपण याच्यावरच आहे। कालच्या भागामध्ये आपण खुशी, सुख, प्रसन्नता, आनंद या सर्व गोष्टींचं खुलासेवार वर्णन केलं होतं, चर्चा केली होती, माऊलीच्या निरूपणाला आणखीन उघडून आणि उकलून दाखवण्याचा प्रयत्न केला होता। या सर्व गोष्टीमध्ये काय फरक असतो हे सुद्धा आपण जाणण्याचा प्रयत्न केला होता। याच निरूपणाला आपण आज पुढे घेऊन जाणार आहोत।
पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय।
तैसा बोध्य जात गिळितू बोधू बोधे ये मजांतू, मिसळला तेथ साध्यंतू अबोधू गेला। तेव्हा कल्पांताची वेळे नदी सिंधूंचे पेंडवळे, मोडुनी भरले जळे या ब्रह्म जैसे। नाना गेलिया घटमठ आकाश ठाके एकवट, का जळोनी काष्ठे काष्ठ वन्हीची होय। नातरी लेणियांचे ठसे आटोनी गेलिया मूसे, नाम रूप भेदे जैसे सांडिजे सोने। हे ही असो चेलया ते स्वप्न नाही जालिया मग आपणची आपण या उरी जे जैसे।
त्याप्रमाणे पदार्थ मात्र नाहीसे करणारे जे ज्ञान त्या ज्ञानाने तो माझ्या स्वरूपी येतो आणि माझ्या स्वरूपामध्ये तो ऐक्याला पावला असता हे सर्व साध्यंत अज्ञान नाहीसे होते। पूर्वी काय सांगितलं होतं, जणू पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला आपले पूर्णत्व प्राप्त होते आणि जेव्हा चंद्राचे वाढणे थांबते तेव्हा शुक्ल पक्ष निःशेष नाहीसा होतो। अशा प्रकारे ज्ञान आणि ज्ञानासापेक्ष अज्ञान हे दोन्ही नाहीसे होतात आणि तेव्हा कल्पांताच्या वेळी नदी आणि समुद्र या दोघांची मर्यादा सोडून ज्याप्रमाणे ब्रह्मलोकापर्यंत संपूर्ण जग पाण्याने भरून गेलेले असते अथवा घट मठ हे नाहीसे झाल्यावर जसे एकटे एकसारखे आकाशच उरते किंवा काष्ठ आणि अकाष्ठ किंवा काष्ठ आणि काष्ठ काठी आणि काठी एकमेकाला रगडली त्यांच्या घर्षणाने काष्ठ जळून जाते आणि काष्ठच अग्नी होऊन राहते आणि अग्नी काष्ठांना जाळून भस्म होते मग काष्ठही उरत नाही आणि अग्नीही उरत नाही म्हणजे लाकूडही उरत नाही आणि आगही उरत नाही। अथवा मुशीमध्ये अलंकाराचे आकार आटून गेल्यावर सोन्यातील नाव रूप हे सर्व भेदाचे प्रकार नाहीसे होतात आणि सोने मात्र सोने रूपाने उरते। कोणताही दागिना आपण जेव्हा मोडायला जातो त्याचं जेव्हा पाणी करतात त्याला वितळवतात तर मग ते पूर्ण सोनं होऊन जाते आणि त्यातली जी इम्प्युरिटी ती जाळून टाकली किंवा काढून टाकली तर मग ते 100 नंबरी किंवा 24 कॅरेटचे सोनेच फक्त उरते, नाही का? हा दृष्टांतही राहू दे, पूर्ण जागे झालो की मग स्वप्न हे नाहीसे होते आणि आपण स्वतःलाच स्वतः भेटतो एकटेच आपण तिथे उरतो।
तैसा मी एक वाचुनी काही तया तया ही सकट नाही हे चौथी भक्ती पाही माझी तोलाही येर आरतू जिज्ञासु अर्थार्थी हे भजती जिये पंथी ते तिन्ही पाऊनी चौथी म्हणिपत आहे एरवी तिजी ना चौथी हे पहिली ना सरती पै माझी ये सहज स्थिती भक्ती नाव जे नेणणे माझे प्रकाशुनी अन्यथात्वे माते दाऊनी सर्वही सर्वी भजोनी बुझावितसे जो जेथ जैसे पाहो बैसे तया तेथ तैसे ची असे हे उजेडे कादिसे अखंडे जेणे।
त्याप्रमाणे एक माझ्या वाचून त्याला त्याच्याही सकट दुसरे काहीच दिसत नाही, त्याला काहीच नसते किंवा काहीच नको असते। अर्जुना पहा, यालाच चौथी भक्ती असे म्हणतात आणि ही चौथी भक्ती त्याला सहज प्राप्त होते। कोणाला? असा तो ब्रह्मभूत झालेला आत्मबोध प्रशस्ती पावलेला आत्मबोध ज्ञानाने आनंदित झालेला, खुशी नाही सुख नाही प्रसन्नतेद्वारे आनंद प्राप्त करून घेतलेला असा तो आत्मबोध प्रशस्ती प्राप्त झाल्यानंतर त्याला ती चौथी भक्ती प्राप्त होत असते। चौथी भक्ती कोणती? एकनाथी भागवतातही आली होती, ज्ञानेश्वरीमध्येही आली होती, भक्तीच्या अध्यायामध्ये ज्ञानातीत भक्तीच्या अध्यायामध्ये सुद्धा 12व्या अध्यायात सुद्धा हे आलं होतं। तर त्याला काय म्हणतात? पहिला 4 प्रकारचे भक्त असतात, पहिल्या प्रकारच्या भक्ताला म्हणतात आर्त. ज्यांना दुःख असते त्या दुःखाची निवृत्ती होण्यासाठी देवाजवळ येतात, देवाकडे येऊन प्रार्थना करतात, देवाला प्रार्थना करतात की माझं दुःख दूर कर, असे ते आर्त भक्त. दुसरे जिज्ञासू, जे फक्त जाणून घेण्यासाठी येतात. जिज्ञासू वृत्तीचे चौकस भक्त फक्त एवढं जाणण्यासाठी येतात की देव काय, भक्ती काय, ज्ञान काय, अध्यात्म काय, फक्त जाणून घ्यायचं, दुसरं काहीच नाही. त्यातून काही निष्पन्न करायचं आहे किंवा देवाला काही मागायचं आहे, काहीच काही नाही. तिसरे भक्त अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे त्यांना देवाकडून काही पाहिजे, अर्थ पाहिजे, ज्ञान पाहिजे. पोरीचं लग्न होत नाही म्हणून सांगडं घालतात, पोराची नोकरी लागत नाही म्हणून सांगडं घालतात, किंवा त्यांना काहीतरी पाहिजे आहे देवाकडून, असे तिसऱ्या प्रकारचे अर्थार्थी. देवा मी खूप गरीब आहे, मला श्रीमंत कर. देवा माझी झोपडी आहे, माझं महाल बनवून दे. अशा प्रकारची मागणी मागणारे, देवाकडे सांगडं घालणारे असे जे भक्त असतात, अशा प्रकारच्या भक्तीला अर्थार्थी, अशा भक्तांना अर्थार्थी आणि अशा भक्तीला अर्थार्थी भक्ती म्हणतात. आणि चौथी भक्ती, हा जो भक्त आहे चौथा, हा सर्वांभोवती भगवंताला पाहतो. ज्ञान ज्ञानासापेक्ष अज्ञान, तोच परमात्मा चराचरात सर्वत्र भरलेला आहे असा संपूर्ण अनुभव त्याला येतो. शेतात जाईल, झाडांमध्ये असेल, जंगलामध्ये असेल, बगीचात असेल, तर देवाला तो झाडातून उतरताना पाहतो. संगीतात मग्न झाला असेल तर निरनिराळ्या रागाच्या माध्यमातून, तबल्याच्या लईच्या माध्यमातून परमात्म्याला तिथे हजर झालेला पाहतो. एखादा सायंटिस्ट असेल तर आपले प्रयोग करताना, निरनिराळे प्रयोग करताना निर्विचार होऊन परमात्म्याची उपस्थिती त्याला जाणवते. भजनात गुंग झालेले परमात्म्याला तिथे अनुभव करू शकतात. जो ज्यात पूर्ण रममाण होतो त्यात ते परमात्म्याचा अनुभव करतात. ध्यानाच्या उच्च स्थितीमध्ये जिथे विचार संपतात तिथेही परमात्म्याचा अनुभव येतो. अशा प्रकारे चौथ्या प्रकारचे जे भक्त असतात ते सर्वत्र त्या परमात्म्यालाच पाहतात. आणि अशी आत्मबोध प्रशस्ती ज्याला प्राप्त झाली आहे, असा जो भक्त असतो तोच चौथी भक्ती प्राप्त करून घेण्याचा हकदार असतो, किंवा त्यालाच ही चौथी भक्ती प्राप्त करून घेता येते. इतर जे आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी हे जे भक्त, हे मला ज्या मार्गाने भजतात ते भक्तीचे तीन मार्ग वेगवेगळे आहे. आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी. आणि हे तीन मार्ग पाहून या भक्तीस, म्हणजे ही अशा प्रकारची सर्वत्र परमात्मा सर्वाभूती भगवंत पाहणे, जे जे भेटे भूत ते ते जाणी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. तर जे जे भूत दिसतात, जे जे प्राणी मात्र दिसतात, त्या सर्वांच्या ठाई भगवंत आहे, ही माझी चौथी भक्ती म्हणतात. आणि सहज विचार करून पाहिले तर भक्ती तिसरी नाही, चौथी नाही, पहिली नाही किंवा शेवटली नाही, तर माझ्या सहज स्वरूपस्थितीला भक्ती हे नाव आहे. म्हणजे हे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी हे फक्त वर्ग करून दाखवले, पण माझी जी सहज स्थिती आहे, परमात्मा म्हणतात माझी जी सहज स्थिती, सहज स्थिती काय आहे, मी चराचरात व्याप्त आहे, मी कोणाचंही भलं किंवा बुरं इच्छित नाही, कोणालाही सुख किंवा दुःख देत नाही, सर्वांच्या कोणाच्याच कुठल्याच भानगडीत मी कुठे काही पडत नाही, हा जो माझा ऐश्वर योग आहे ती माझी सहज स्थिती आहे. आणि जी सहज स्वरूप स्थिती, ती मदविक्षयक अज्ञानाचे प्रकाशन करून मला विपरीतपणाने भासवून सर्वांना सर्व ठिकाणी भक्ती करायला लावून सर्वांची समजूत घालते, ही सर्वश्रेष्ठ जी भक्ती आहे तीच मग या तीन प्रकारच्या भक्तीला जन्म देते. म्हणजे आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी हे चौथ्या भक्तीपासूनच निर्माण होतात. कारण ते अज्ञानात त्यांचा जन्म होतो, मदविषयक अज्ञान आणि मदविषयक अज्ञानाचे प्रकाशन करतात. जो ज्या ठिकाणी जशी कल्पना करतो त्याला त्या ठिकाणी त्याच्या कल्पनेप्रमाणे जे भासते ते माझ्या सहज अखंड चित्प्रकाशाने दिसते. तुकडोजी महाराज म्हणायचे, जसा ज्याचा भाव तसा त्याचा देव. तर जसा ज्याचा भाव असेल त्याला तशा तशा प्रकारे देव दिसतो, आणि भाव हा कल्पनेतून असतो बरं का. तर त्याच्या कल्पनेप्रमाणे जे त्याला भासते ते माझे अखंड सहज दंडायमान स्वरूप किंवा चित्प्रकाशाचे रूप आहे, आणि हे चित्प्रकाश रूपच त्याला सर्वत्र दिसून पडत असते. सर्व ठिकाणी सर्वांच्या ठाई त्याला हेच एक स्वरूप दिसत असते.
स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपले नी असलेपणे विश्वीचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे ऐसा हा सहज माझा प्रकाशू जो कपिध्वजा तो भक्तिया वोजा बोलिजेगा म्हणून आरताच्या ठाई हे आरती होनी पाही अपेक्षणीय जे काही ते मीची केला जिज्ञासु पुढ़ा वीरेशा हे ची होनी जिज्ञासा मी का जिज्ञास्यु ऐसा दाखविला हे ची होनी अर्थना मी ची माझा अर्थी अर्जुना करोनी अर्थाभिधाना आणि माते.
ज्याप्रमाणे स्वप्नाचे दिसणे किंवा न दिसणे हे आपल्या म्हणजे त्या पाहणाऱ्याच्या अस्तित्वावर अवलंबून असते, त्याचप्रमाणे विश्वाचे असणे किंवा विश्वाचे नसणे ज्या प्रकाशाच्या योगाने प्रकाशते हे कपिध्वजा अर्जुना असा जो माझा सहज प्रकाश तो भक्ती या रीतीने बोलला जातो, म्हणजे माझी सहज अवस्था माझा जो चित प्रकाश तो भक्ती या नावाने ओळखला जातो. म्हणून जे आर्तभक्त असतात, आर्तभक्त आपले दुःख निवारण व्हावे यासाठी देवाजवळ आलेले, तर जे हे आर्तभक्त असतात त्यांच्या ठिकाणी ही भक्ती उत्कट इच्छेच्या रूपाने बनून त्या इच्छेचा जो काही विषय आहे तो सुद्धा मलाच बनविला आहे. अर्जुना जे दुसऱ्या प्रकारचे भक्त असतात ज्यांना जाणण्याची इच्छा असते, जिज्ञासू असतात, तर हे जिज्ञासू प्रतीचे जे भक्त असतात ते इच्छा करणाऱ्याच्या पुढे ही भक्तीच जिज्ञासा होऊन मी जाणण्याचा विषय जिज्ञास विषय असा दाखविला गेला. तिथे जाणण्याचा विषय मी झालो. आरताच्या ठिकाणी तो ज्या देवतेची पूजा करायला आला ती देवता मी झालो. आणि हीच भक्ती अर्थप्राप्तीची इच्छा होऊन मीच माझी याचना करून मला अर्थ या नावाला आणतो, म्हणजे अर्थार्थी भक्ताचा जो अर्थ असतो ज्या अर्थाची कामना त्याची असते ती सुद्धा मीच होतो. आता तो जो भक्त आलाय त्याच्या आत्मदेह मीच आहे, म्हणजे मीच मला प्रसवतो असं देवाला म्हणायचं. जो जिज्ञासू आहे ज्या गोष्टीची त्याला जिज्ञासा आहे ती गोष्ट मीच आहे, आणि तो जिज्ञासू स्वतःच मी आहे, म्हणजे मीच मला जाणण्याची इच्छा करतो. आणि आर्त जे भक्त असतात जे दुःख निवारणार्थ येतात त्यांच्या आतमध्येही मीच आहे, आणि ज्याच्याकडे ते दुःख निवारणासाठी आलेले आहेत तोही मीच आहे, म्हणजे आतही मी आणि बाहेरही मी. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाची सुती ओविले बाराव्या अध्यायात सांगितलं होतं माऊलीनी, किती सुंदर ओवी आहे ती बघा. बाराव्या अध्यायामध्ये ज्ञानोत्तर भक्तीचं जेव्हा वर्णन केलं तेव्हा सांगितलं की सुवर्णाचे मणी केले ते सोनियाची सुती ओविले, तैसे म्या जग धरिले सभाय अभ्यंतरी. सोन्याचे मणी केले आणि ते सोन्याच्या सुतात ओवले, तर मग बाहेरही सोनं आतमध्येही सोनं, ज्या सुतात ओवलं तेही सोनं आणि सुतामध्ये जे ओवलं ते मणीसुद्धा सोनंच. म्हणजे आतही सोनं बाहेरही सोनं, म्हणजे सर्वत्र सोनंच सोनं, असं हे परमात्म्याचं स्वरूप. या ऐश्वर योग्याच्या माध्यमातून परमात्म्याने ठाई ठाई भरून ठेवला आहे. चर असू दे अचर असू दे, आणि ज्या दिव्य आत्माला ही दिसते तोच खरा ब्रह्मवेत्ता, तोच खरा ब्रह्मभूत, आणि त्याला होणारी जी अवस्था त्याला प्रसन्नता म्हणतात. म्हणून ब्रह्मभूता प्रसन्नात्मा, न शोचती न कांक्षती. आणि सम सर्वेषु भूतेषु मदभक्ती लभते पराम, अशी जी माझी भक्ती उत्तम भक्ती सम सर्वेषु भूतेषु, सर्व भूतांच्या ठिकाणी समान असणारी अशी माझी चौथी अप्रतिम उत्तम अशी भक्ती तो प्राप्त करून घेतो. आज आपण इथेच विश्रांती घेऊया. उद्या हा 54वा श्लोक आपला पूर्ण होईल. यातले आणखीन महत्त्वाचे दुवे उरलेले आहेत, ते आपण उद्या बघूया.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.